रामायण अयोध्याकांड प्रथम सर्ग भगवान श्री रामाजवळ नारदांचे आगमन। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, सर्व अलंकाराने विभूषित श्री रामचंद्र एके दिवशी अंतपुरातील अंगणात रत्नजडित सिंहासनावर सुखाने बसले होते। नीलकमळाप्रमाणे त्यांचा श्याम वर्ण होता व कौसुभमणे त्यांच्या गळ्यात शोभत होता। अशा रघुनाथांना श्री सीताही रत्नखचित दंडाच्या चौरीने वारा घालीत होती। आदरपूर्वक दिलेल्या तांबुलाचे चरवण करीत श्रीराम सीतेला आनंदित करीत होते। त्यावेळी त्यांचे दर्शन घेण्यास देवर्षी नारद आकाशातून खाली आले। शुद्ध स्फटिकमण्याप्रमाणे स्वच्छ व शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मळ आणि दिव्य दृष्टी असणारे श्री नारद अचानक तेथे आले। त्यांना पाहून भगवान श्रीराम लगबगीने उठून उभे राहिले आणि सीतेसह भक्तियुक्त होऊन रामाने प्रेमाने हात जोडले आणि जमिनीवर मस्तक ठेवून नारदांना प्रणाम केला। परमप्रीतीने भगवान श्रीरामाने नारदांना म्हटले, हे मुनिश्रेष्ठा, विषयामध्ये ज्यांची मने अतिशय आसक्त झाली आहेत अशा आमच्यासारख्या संसारी माणसांना तुमचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे। हे मुने, मी पूर्वजन्मात केलेल्या पुण्याच्या संचयाचा उदय झाल्यामुळेच मला आज तुमचे दर्शन झाले। कारण पुण्याचा उदय झाल्यावरच संसारी पुरुषांनासुद्धा सत्संगाचा लाभ होतो। म्हणून हे मुनीश्वरा, आज तुमच्या दर्शनानेच मी कृतार्थ होऊन गेलो। आता तुमचे अभीष्ट कार्य मला सांगा, हे मुने, ते मी पूर्ण करतो। तेव्हा नारदांनी भक्तवत्सल भगवान श्रीरामांना सांगितले, प्रभू रामा, सामान्य माणसाप्रमाणे बोलून तुम्ही मला का बरे मोहित करीत आहात? हे विभो, मी संसारी आहे असे जे तुम्ही म्हणालात ते अगदी खरे आहे। कारण संपूर्ण जगताचे आधिकारण जी माया, ती तुमची गृहिणी आहे। हे प्रभू, तुमच्या केवळ सान्निध्यानेच त्या मायेपासून ब्रह्मदेव इत्यादी सर्व प्रजा उत्पन्न होते। सत्वरजतमा या त्रिगुणाने युक्त जी माया आहे, ती तुमच्या आश्रयानेच सदा भासमान होते। तसेच स्वगुणांना अनुसरून ती नेहमी शुक्ल लाल आणि कृष्णवर्ण असणारी प्रजा निर्माण करते। त्रैलोक्याच्या समूहरूपी मोठ्या घरात तुम्हीच गृहस्थाश्रमी आहात असे म्हटले जाते। तुम्ही भगवान विष्णू आहात आणि जानकी ही लक्ष्मी आहे। तुम्ही शंकर आहात तर जानकी ही पार्वती आहे। तुम्ही ब्रह्मदेव आहात तर जानकी सरस्वती आहे। तुम्ही सूर्य आहात तर जानकी ही प्रभा आहे। तुम्ही चंद्र आहात तर शुभ लक्षण असणारी जानकी ही रोहिणी आहे। तुम्ही इंद्र आहात आणि सीता ही पुरोमकन्या शची आहे। तुम्ही अग्नी आहात तर सीता ही स्वाहा आहे। हे प्रभो, कालरूप असा सर्वांचा यम तुम्ही आहात तर सीता ही संयमिनी आहे। हे जगन्नाथा, तुम्ही निवृत्ती आहात तर मंगल स्वरूप असणारी जानकी ही तामसी आहे। हे श्रीरामा, तुम्हीच वरुण आहात आणि शुभ लक्षणाने संपन्न जानकी ही भृगुकन्या वारुणी आहे। हे श्रीरामा, तुम्ही वायू आहात तर सीता ही सदागती आहे असे म्हटले जाते। हे रामा, तुम्ही कुबेर आहात तर सीता ही त्याची सर्व संपत्ती आहे। लोकांचा नाश करणारे रुद्र तुम्ही आहात तर जानकी ही रुद्राणी आहे। हे राघवा, या जगात जे जे काही पुरुषवाचक नाम असलेले आहेत ते सर्व तुम्ही आहात आणि जे काही स्त्रीवाचक नाम असलेले आहे ते सर्व म्हणजे शुभ लक्षणाने संपन्न अशी जानकी आहे, यात संशय नाही। म्हणून हे देवा, तिन्ही लोकात तुम्हा दोघांखेरीज अन्य काहीही नाही। तुमच्या आभासामुळे उत्पन्न होणाऱ्या अज्ञानाला अव्याकृत असे म्हटले जाते। त्यापासून महत् हे तत्व, त्या महत्त्वापासून सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्या सूत्रात्म्यापासून सर्वात्मक लिंग देह उत्पन्न होतो। अहंकार, बुद्धी, पाच प्राण, दहा इंद्रिये यांच्या समूहाला शहाणे लोक, जन्म मरण सुख दुःख इत्यादी धर्म असणारे लिंग शरीर असे म्हणतात। लिंगदेहाचा अभिमान या जगात जगव्यापक जीव या नावाने विख्यात आहे। अनिर्वचनीय आणि अनादी अशी अविद्या ही या जीवाचे कारण उपाधी आहे असे सांगितले जाते। शुद्ध चैतन्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तीन देहांच्या उपाधी आहेत। जीव या उपाधीने युक्त आहे, या उपाधीने रहित झाल्यावर तो जीव परमेश्वर आहे असे म्हटले जाते। हे रघुश्रेष्ठा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशी जी तीन प्रकारची सृष्टी आहे तिच्यापेक्षा तुम्ही संपूर्णपणे विलक्षण आहात। केवळ चैतन्यरूप असे तुम्ही तिथे साक्षी आहात। हे संपूर्ण जगत तुमच्यापासूनच निर्माण झाले आहे, ते तुमच्या ठिकाणी स्थित आहे आणि ते संपूर्णपणे तुमच्याच ठिकाणी लीन होऊन जाते. म्हणून तुम्हीच सर्वांचे कारण आहात. रज्जूच्या ठिकाणी दिसणाऱ्या सापाप्रमाणे स्वतःला जीव मानल्यामुळे मनुष्याला भय वाटते, परंतु मीच परमात्मा आहे असे जेव्हा माणूस जाणून घेतो तेव्हा संपूर्ण भय आणि दुःख यातून मुक्त होऊन जातो. चिन्मात्र ज्योतिष स्वरूपाने तुम्ही सर्व देहात राहून सर्व देहातील सर्व बुद्धींना प्रकाशित करता, म्हणून तुम्हीच सर्वांचे आत्मा आहात. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे अज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जगाची कल्पना केली जाते. तुमचे ज्ञान झाल्यावर सर्व काही लीन होऊन जाते, म्हणून मनुष्याने नेहमी ज्ञानप्राप्तीचा अभ्यास करावयास हवा. तुमच्या चरणकमळावरील भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांनाच क्रमाने ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून जे पुरुष तुमच्यावरील भक्तीने युक्त आहेत तेच मुक्तीला पात्र आहेत. हे प्रभो, जे तुमच्या भक्तांचे भक्त आणि त्यांचेही भक्त आहेत त्यांचा मी दास आहे, म्हणून मला मोहित न करता तुम्ही माझ्यावर अनुग्रह करा. हे प्रभो, तुमच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव हा माझा पिता आहे, म्हणून मी तुमचा नातू आहे. हे राघवा, तुमचा भक्त असणाऱ्या माझे तुम्ही रक्षण करा. अशा प्रकारे बोलून आणि वारंवार प्रणाम करून आनंदाश्रूने भरून येऊन नारदाने पुढे म्हटले, हे रामा, ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने मी तुमच्याकडे आलो आहे. हे रघुश्रेष्ठा, रावणाचा वध करण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे. आता तुमचे पिता दशरथ राजाच्या रक्षणासाठी तुमच्यावर राजाभिषेक करणार आहेत. हे श्रीरामा, जर तुम्ही राजामध्ये आसक्त होऊन रावणाचा वध केला नाही तर भूमीचा भार हरण करण्याची जी प्रतिज्ञा तुम्ही केली होती तिथे काय, ती खरी करा. कारण हे राजेंद्रा, तुम्हीच सत्य प्रतिज्ञा आहात. नारदांचे हे भाषण ऐकल्यावर श्री रामचंद्र स्मित करून नारदान म्हणाले, नारद मुनी, ऐका, अशी एखादी गोष्ट आहे का की जी मला ज्ञात नाही? पूर्वी मी जी प्रतिज्ञा केली होती ती मी पूर्ण करीन, यात कोणताही संशय नको. परंतु कालक्रमाने ज्यांचे प्रारब्ध क्षीण होईल त्या सर्व असुरांना मारून पृथ्वीचा सर्व भार मी हरण करीन. रावणाचा वध करण्यासाठी मी उद्याच दंडकारण्यात जाईन आणि तेथे मुनीचा वेश धारण करून 14 वर्षे राहीन. आणि मग सीतेला निमित्त करून मी त्या दुष्टांचा त्यांच्या कुळासह नाश करेन. श्रीरामचंद्राने अशी प्रतिज्ञा केल्यावर नारदांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर श्रीरामांना 3 प्रदक्षिणा घालून दंडवत प्रणाम करून व श्रीरामांची आज्ञा घेऊन नारद मुनी आकाशमार्गाने देवलोकात निघून गेले. मुनिश्रेष्ठ नारद आणि रामचंद्र यांचा हा जो संवाद कोणी माणूस भक्तिपूर्वक वाचेल, ऐकेल किंवा स्मरण करील तो वैराग्यपूर्वक देवानाही अतिशय दुर्लभ असणारे कैवल्यरूपी मोक्षपद क्रमाक्रमाने प्राप्त करून घेईल. इति श्रीमा अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे प्रथमसर्ग समाप्ता. द्वितीय सर्ग, राज्याभिषेकाची तयारी आणि वसिष्ठ आणि रघुनाथ यांचा संवाद. श्री महादेव म्हणाले, नंतर एकदा एकांतस्थानी बसलेल्या राजा दशरथाने आपल्या कुलपुरोहित वसिष्ठांना बोलावून घेऊन सांगितले, हे भगवत, सर्व नगरवासी लोक वेदार्थ जाणणारे ज्ञानवृद्ध पुरुष आणि विशेषतः मंत्रीजन हे वारंवार रामाची प्रशंसा करतात. म्हणून हे मुनिश्रेष्ठा, सर्व गुणसंपन्न आणि कमलनयन अशा माझ्या ज्येष्ठ पुत्र रामाला राज्यपदावर अभिषिक्त करावे असा माझा विचार आहे, कारण आता मी वृद्ध झालो आहे. यावेळी शत्रुघ्नाबरोबर भरत हा आपल्या मामाला भेटण्यास गेला आहे, तरीसुद्धा उद्या लगेच रामाचा राज्याभिषेक करावा अशी माझी इच्छा आहे. याबाबतीत तुम्ही आपली संमती द्यावी. हे मुनिश्रेष्ठा, अभिषेकाच्या सर्व साहित्याची जुळवाजुळव करा आणि रघुनाथाजवळ जाऊन त्याला ही गोष्ट सांगा. नगरामध्ये सर्व बाजूंनी नाना रंगाच्या पताका उभारा, तसेच सोने आणि मोती यांनी युक्त असणारी चित्रविचित्र तोरणे बांधा. नंतर मुनिश्रेष्ठ सुमंताला मंत्रीश्रेष्ठ सुमंताला दशरथ राजाने बोलावून घेतले आणि त्याला आज्ञा केली, मुनिश्रेष्ठ वसिष्ठ, तुला जे जे साहित्य आणावे सांगतील ते ते तू आणून घे, कारण उद्याच मी रघुनाथाला युवराजपदावर अभिषेक करणार आहे. ठीक आहे, असे म्हणून तो सुमंत आनंदाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठांना म्हणाला, मी काय करू? तेव्हा ज्ञानीपुरुषामध्ये श्रेष्ठ आणि महातेजस्वी असा अशा वसिष्ठाने त्याला सांगितले, उद्या प्रातःकाळी मध्यभागात सुवर्ण अलंकाराने विभूषित अशा 16 कन्या उपस्थित असू देत. तसेच सुवर्ण अलंकाराने रत्ने यांनी भूषित झालेला आणि ऐरावताच्या कुळातील आणि चार सुळे असणारा हत्ती तेथे आणा. आणि नाना तीर्थातील पाण्याने पूर्ण भरलेले असे हजारो सोन्याचे कलश तेथे स्थापन करा. तीन नवीन व्याघ्र चर्म आणा. तसेच रत्नाचा दांडा असणारे आणि मोती रत्ने यांनी सुशोभित असलेले एक पांढरे छत्र आणा. अनेक दिव्य माळा, दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार आणा. तसेच अभिषेकाच्या स्थानी ज्यांचा योग्य प्रकारे सत्कार केलेला आहे असे मुनिजन हातात दर्भ घेऊन उपस्थित असू देत. अनेक नर्तकी, प्रमुख वारांगणा, गायक, वेणुवादक तसेच अनेक प्रकारचे वाद्ये वाजवण्यात कुशल लोक महाराज दशरथांच्या अंगणात नर्तन गाणे बजावणे करू देत. अभिषेक स्थानाच्या बाहेर हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ हे अशी चतुरंग सेना आपापल्या अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित होऊन उभी असू दे. नगरातील सर्व देवालयामध्ये नाना प्रकारच्या बली सामग्रीने युक्त अशी पूजा सुरू करा. आणि हातामध्ये नाना प्रकारचे भेटवस्तू घेऊन राजे लोक त्वरित येऊ देत. सुमंत, या मंत्रीश्रेष्ठाला अशा प्रकारचा आदेश देऊन श्रीमान वसिष्ठ मुनी स्वतःच रथात बसून रघुनाथांच्या अतिशय सुंदर महालाकडे गेले. महालाचे तीन कक्ष ओलांडून रथातून खाली उतरले. वसिष्ठ हे स्वतः आचार्य असल्यामुळे कुणी त्यांना अडवले नाही. ते श्रीरामांच्या महालात शिरले. गुरु आले आहेत हे पाहून रामचंद्रांनी लगबगीने हात जोडले. वसिष्ठांचे स्वागत करण्यास ते पुढे गेले आणि भक्तिपूर्वक त्यांनी वसिष्ठांना दंडवत प्रणाम केला. त्यावेळी सीतेने लगेच एका सुवर्णपात्रातून पाणी आणले. गुरुना रत्नसिंहासनावर बसून रघुनाथाने त्यांचे पाय धुतले आणि ते चरणोदक भक्तिपूर्वक सीतेसह आपल्या मस्तकाला लावून श्रीराम म्हणाले, हे मुने, आपले चरणोदक मस्तकावर धारण केल्याने आज मी धन्य झालो आहे. भगवान रामाने असे म्हटल्यावर हसत हसत मुनिश्रेष्ठ वसिष्ठ म्हणू लागले, हे प्रभू रामा, तुमचे चरणोदक मस्तकी धारण करून पार्वती पती भगवान शंकर धन्य धन्य होऊन गेले. तसेच माझे पिता ब्रह्मदेव हे सुद्धा तुमच्या पादतीर्थाचे सेवन करूनच पवित्र झाले. गुरुशी कसा व्यवहार करावा याचा लोकांना उपदेश करण्यासाठीच आता तुम्ही असे बोलत आहात. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की लक्ष्मीसहित प्रगट झालेले तुम्ही साक्षात परमात्मा विष्णू आहात. हे राघवा, मला माहीत आहे की देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी, भक्तांची भक्ती सफल करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आहे. तथापि देवांचे कार्य सिद्ध व्हावे या हेतूने मी हे गुप्त रहस्य प्रकट करीत नाही. हे रघुनंदना, तुम्ही स्वतःच्या मायेचा आश्रय घेऊन सर्व कार्य करीत आहात, म्हणून तुम्ही शिष्य आहात आणि मी तुमचा गुरु आहे. या लौकिक व्यवहाराला अनुसरून मी वागेन, परंतु हे देवा, वास्तविक तुम्हीच गुरूंचे गुरु आहात आणि पितृसमूहाचे पितामह तुम्हीच आहात. तुम्ही सर्वांचे अंतर्यामी, जगाच्या व्यवहाराचे प्रवर्तक आणि मन आणि वाणी यांचा विषय नसणारे आहात. तथापि स्वतःचा जन्म तुमच्या स्वाधीन असल्यामुळे शुद्ध सत्वमय शरीर धारण करून इहलोकी तुम्ही आपल्या योग मायेने एखाद्या सामान्य माणसासारखे भासवत आहात. मला हेही माहीत आहे की पुरोहिताचे कार्य हे अतिशय निंदनीय आणि दूषित जीवन असणारे असते. तथापि पूर्वी ब्रह्मदेवाने सांगितलेले इश्वाकुवनच्या कुळात परमात्मा राम अवतार घेणार आहेत हे जेव्हा मला कळले, तेव्हा हे रामा, मोठ्या आशेने आणि तुमच्याशी संबंध साधण्याच्या इच्छेने तुमचे आचार्यत्व प्राप्त करून घेण्यासाठी पुरोहिताचे असूनही हे निंद्यपद मी स्वीकारले. हे रघुनंदना, तो माझा मनोरथ आज सफल झाला. आता हे रघुश्रेष्ठा, तुमच्या स्वाधीन असणारी, सर्व लोकांना मोहात पाडणारी तुमची महामाया मला मोहित करणार नाही, असे काही करा. गुरुच्या ऋणातून मुक्त होण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला इतकेच वरदान द्या. हे रघुश्रेष्ठा, यावेळी प्रसंगावशात हे सर्व मी तुम्हाला सांगितले आहे, हे मी अन्य कुणाला सांगणार नाही. हे राघवा, महाराज दशरथाने तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी मला पाठवले. उद्या ते तुम्हाला राजपदावर अभिषेक करणार आहे, तेव्हा आज तुम्ही शास्त्राप्रमाणे सीतेसह उपवास करून शुद्ध होऊन आणि इंद्रिय जिंकून जमिनीवर शयन करा. आता मी राजाकडे जातो, तुम्ही उद्या सकाळी याल. असे बोलून राजाचे पुरोहित वसिष्ठ रथात बसून त्वरित निघून गेले. तेव्हा श्री रामचंद्र लक्ष्मणाकडे पाहून हसत हसत म्हणाले, हे सौमित्रे, उद्या माझा युवराजपदावर अभिषेक होणार, त्यावेळी मी केवळ निमित्त मात्र असेल, त्याचा कर्ता आणि भोक्ता मात्र तूच असशील, कारण तूच माझा बाह्य प्राण आहेस। या बाबतीत विचार करू नकोस। त्यानंतर वसिष्ठाने जसे सांगितले होते तसेच रघुनाथाने केले। इकडे राजाजवळ जाऊन वसिष्ठाने आपण जे काही केले ते सर्व दशरथांना सांगितले। जेव्हा महाराज दशरथ वसिष्ठाबरोबर रामचंद्रांच्या अभिषेकासंबंधी बोलत होते त्यावेळी ते ऐकून कुणीतरी ती वार्ता संपूर्ण नगरात जाहीर केली। तसेच त्याने ती वार्ता रामाची माता कौसल्या आणि सुमित्रा यांनाही सांगितली। वार्ता ऐकून त्या दोघे अत्यंत आनंदित झाल्या व त्याने त्या पुरुषाला एक अतिशय उत्तम हार बक्षीस म्हणून दिला। मनात संतुष्ट झालेल्या पुत्रवत्स कौशल्याने रामचंद्रांची इष्टसिद्धी व्हावी म्हणून देवी लक्ष्मीचे पूजन केले। तिने विचार केला, दशरथ राजा सत्यवादी आहेत, ते आपली प्रतिज्ञा पालन करतात हे प्रसिद्ध आहे, परंतु ते कामुक आहेत आणि कैकेयीला वश आहेत। अशा स्थितीत ते आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकतील का? या विचाराने व्याकुळ झाल्यामुळे तिने दुर्गादेवीची पूजा करण्यास प्रारंभ केला। दरम्यानच्या काळात देवाने सरस्वती देवीला प्रेरणा दिली की हे देवी, तू भूलोकावरील अयोध्या नगरीत मुद्दाम जा। तेथे जाऊन ब्रह्मदेवांच्या वचनाप्रमाणे तू श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकात विघ्न उपस्थित करण्याचा अवश्य प्रयत्न कर। प्रथम तू मंथरमध्ये प्रवेश कर आणि त्यानंतर कैकेयीमध्ये प्रवेश कर। हे शुभदेवी, विघ्न उपस्थित केले झाल्यावर तू पुन्हा स्वर्गलोकी परत ये। ठीक आहे, असे म्हणून सरस्वतीने त्याप्रमाणे केले। तिने प्रथम मंथरामध्ये प्रवेश केला। तीन ठिकाणी वाकडी असणारी ही कुबजा मंथरा प्रासादाच्या गच्चीवर गेली होती। तेथून तिला दिसलेले अयोध्या नगर हे सर्व बाजूने शृंगारले गेले आहे। नगरात नाना प्रकारची तोरणे बांधली गेली होती। चित्रविचित्र पताकाने ते सुशोभित झाले होते। सर्व प्रकारचे उत्सव झाले होते। हे पाहून मंथरा अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि खाली आली। तिने दाईला विचारले, माई, आज अयोध्यानगर का शृंगारले? तसेच नाना प्रकारचे उत्सव साजरे करीत अतिशय आनंदाने महाराणी कौसल्या ही श्रेष्ठ ब्राह्मणांना विविध वस्त्रभूषणे का बरे दान देत आहे? तेव्हा दाईने तिला सांगितले, उद्या रामांचा राज्याभिषेक होणार आहे, म्हणून आज सर्व बाजूने अयोध्यानगर शृंगारले गेले। ते वचन ऐकताच मंथरा त्वरित कैकेयीजवळ गेली। त्यावेळी विशालाक्षी कैकेयी एकांतस्थानी पलंगावर बसलेली होती। मंथरा तिला म्हणाली, अगं अभागी मूर्ख स्त्रिये, तू कशी काय झोपली आहेस? तुझ्यावर मोठे संकट आले। हे गजगामिनी, तुला स्वतःच्या सौंदर्याची फारच घमेंड आहे, त्यामुळे तुला कोणतीही गोष्ट माहीत नसते। अगं, महाराज दशरथाच्या कृपेने उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे। ते ऐकताच गोड बोलणारी कैकेयी लगेच उठून उभी राहिली। तिने मंथरीला दिव्य असे रत्नजडित सोन्याचे नुपूर दिले आणि ती म्हणाली, अगं, रामाचा राज्याभिषेक ही फार आनंदाची वार्ता आहे, मग ते संकट आहे असे तू कसे बरे म्हणतेस? भरतापेक्षा राम हा मला अधिक प्रिय आहे, तो मला आवडणारा आणि माझ्याशी गोड बोलणारा आहे। तो कौसल्या आणि मी यांच्याकडे समान भावनेने पाहत असतो, तसेच तो माझी नेहमीच सेवा करीत असतो। अगं मूर्ख स्त्रिये, अशा त्या रामापासून तुला कोणते भय वाटत आहे ते मला सांग बरे। हे ऐकल्यानंतर अकारण वैर करणारी ती कुबजा विषण्ण झाली आणि म्हणाली, हे राणी, माझे वचन ऐक। खरे म्हणजे तुझ्यावरच मोठे संकट आले। तुला संतुष्ट करण्यासाठी दशरथ राजा तुझ्याबरोबर नेहमी गोडगोड बोलतात, ते फार कामुक आणि खोटारडे आहेत। तुला अशा प्रकारे केवळ शब्दाने संतुष्ट करीत ते रामाच्या मातेचेच सर्व कार्य पूर्ण करतात। ही गोष्ट मनामध्ये बाळगून तुझ्या भरत या पुत्राला शत्रुघ्नासह त्यांनी आजोळी पाठवून दिले आहे। या गोष्टीमुळे सुमित्रेचे तर सर्व काही भलेच होणार आहे, यात काही संशय नाही, कारण लक्ष्मण हा रामाचा अनुयायी आहे आणि म्हणून तोही राज्यभोगाचा अनुभव घेईल। परंतु भरताला रामाच्या पुढे त्याचा दास होऊन राहावे लागेल, अथवा त्याला लवकरच नगरातून हकलून दिले जाईल, अथवा त्याचे प्राणहरण केले जातील आणि तुला एखाद्या दासीप्रमाणे कौशल्याची सेवा करावी लागेल। अशा प्रकारे सौतीकडून अपमान करून घेऊन राहण्यापेक्षा मरून जाणे हेच अधिक चांगले। म्हणून आज तू लगेच भरताच्या राज्याभिषेकासाठी आणि रामाच्या 14 वर्षे वनवासासाठी प्रयत्न कर। हे राणी, असे झाल्यावर तुझा पुत्र भरत हा निष्कंटक राज्यपदावर आरूढ होईल, यासाठी मी पूर्वीच ठरवलेला उपाय तुला सांगते। पूर्वी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी स्वतः इंद्राने धनुर्धारी महारथी अशा राजा दशरथांना सहाय्यासाठी प्रार्थना केली होती. हे सुंदरी, त्यावेळी तो सेनेसह तुला बरोबर घेऊन गेला होता. जेव्हा धनुर्धारी महाराज दशरथ राक्षसांबरोबर युद्ध करण्यात मग्न होते तेव्हा रथाच्या कण्याची पाचर तुटून खाली पडली, पण ही गोष्ट दशरथांना कळली नाही. त्यावेळी तू अतिशय धैर्याने आपला हात त्या कण्याच्या छिद्रामध्ये घातलास. आणि हे कृष्णाक्षी, पतीचे प्राण वाचवण्यासाठी तू बराच वेळ त्या स्थितीत राहिलीस. त्यानंतर सर्व दैत्यांना ठार करून शत्रूचे दमन करणाऱ्या महाराज दशरथाने तुझ्याकडे पाहिले. तुला त्या स्थितीत पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. प्रसन्न होऊन तुला आलिंगन देऊन ते तुला म्हणाले, तुला वर देण्याची माझी इच्छा आहे. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती मागून घे. तू दोन वर माग, असे दशरथ राजा स्वतः तुला म्हणाले होते. तेव्हा तू त्यांना म्हटलेस, महाराज, जर तुम्ही मला दोन वर देणार असाल तर हे निर्मळ मनाच्या राजा ते वर माझी ठेव म्हणून तुमच्याकडेच राहू देत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते दोन वर तुम्ही मला द्या. ठीक आहे, असे बोलून राजा तर म्हणाला, हे सुव्रत, आता तू युद्धभूमीच्या शिबिरात जर. हे महाराणे कैकेयी, हा संपूर्ण वृत्तांत मी पूर्वी तुझ्याकडूनच ऐकला होता. मला आता त्याचे स्मरण झाले. म्हणून हे भामिनी, आता तू लगेच राग धरून क्रोध भवनात प्रवेश कर आणि आपले सर्व अलंकार अंगावरून उतरवून इकडे तिकडे फेकून दे. राजा प्रतिज्ञा पूर्ण करून जोपर्यंत तुझे अभीष्ट कार्य करण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत तू जमिनीवर झोपून अगदी गप्प पडून राहा. त्रिवक्रा मंथरेने सांगितलेले ते वचन ऐकून दुष्ट संघामुळे कैकेयी कन्या कैकेयीच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण झाला. त्यामुळे अहितामध्ये हित वाटू लागले. अशा प्रकारे बुद्धी दूषित झाल्यामुळे तिला मंथरेचे सर्व कथन खरे वाटले. आणि मग कैकेयी तिला म्हणाली, अगं, तुझ्या ठिकाणी इतकी बुद्धी कुठून आली? अगं कुबडे, तू इतकी शहाणी आहेस हे मला माहीत नव्हते. जर माझा लाडका पुत्र भरत राजा झाला तर मी तुला 100 गावे देईन. तू मला प्राणा इतकी प्रिय झाली आहेस. असे बोलून कैकेयी रागाने चट दिशी कोप उभवना छिरले. आपले सर्व अलंकार रंगावरून उतरवून तिने सगळीकडे विखरून टाकले आणि मळकट वस्त्रे परिधान करून ती अतिशय मलिन स्थितीत जमिनीवर पडून राहिली आणि म्हणाली, अगं कुबजे, ऐक, जोपर्यंत राम वनात जात नाही तोपर्यंत हे वक्रे मी प्राणत्याग तरी करीन किंवा अशीच येथे जमिनीवर पडून राहीन. मग तू असेच कर, हे त्यामुळेच तुझे कल्याण होईल. असे कैकेयीला सांगून कुबजा आपल्या घरी निघून गेली आणि इकडे त्या कैकेयीने सुद्धा तसेच केले. एखादा माणूस अत्यंत धैर्यवान, अतिशय दयाळू, गुणांनी आणि सदाचाराने संपन्न, नीती जाणणारा, विद्या शिकवणाऱ्या गुरुच्या सेवेत तत्पर आणि विद्या आणि विवेक याने संपन्न असे नका. तथापि ज्यांच्या बुद्धीवर अतिशय पापाचे सावट पडले आहे अशा दुष्टांच्या संगती जर तो नेहमी असेल तर हळूहळू त्यांच्या बुद्धीने प्रभावित झालेला मनुष्य निश्चितपणे त्या दुष्टांच्या प्रमाणेच बनतो हे खरे. म्हणून दुष्ट पुरुषांची संगती नेहमीच सोडावी, कारण दुस्संग करणारा माणूस हा या राजकन्या कैकेयीप्रमाणे स्वतःच्या पुरुषार्थापासून च्युत होतो. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे द्वितीय सर्ग हा समाप्त. तृतीय सर्ग, राजा दशरथाने कैकेयीला वर दिला. श्री महादेव म्हणाले, त्यानंतर श्री रामचंद्रांच्या अभ्युदयासाठी मंत्री आणि प्रजावर्ग त्यांना मंगल कार्य करण्याची आज्ञा करून दशरथ राजा आनंदाने आपल्या महालात शिरले. तेथे आपली लाडकी कैकेयी न दिसल्यामुळे अतिशय व्याकुळ होऊन ते मनात विचार करू लागले, हे काय, मी महालात शिरताच पूर्वी जी सुंदरी हसत हसत माझ्यापुढे येत असे ती आज का बरं येथे दिसत नाही? मग मनात अतिशय दुःखी झालेले त्या राजाने दासीना विचारले, तुमची शुभलक्षणा स्वामीने कुठे आहे? ती माझी प्रियदर्शना प्रिया आज पूर्वीप्रमाणे माझ्यासमोर का बरं येत नाही? दासीने सांगितले, महाराज, ती आमची स्वामीने क्रोधभवनात शिरली आहे. त्याचे कारण आम्हास माहीत नाही. आपण स्वतःच तेथे जाऊन सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात. दासीने असे सांगितल्यावर भीतीने त्रस्त होऊन राजा कैकेयीजवळ गेले. तेथे बसून ते हळुवारपणे तिचा देह हाताने हळूहळू कुरवाळत म्हणाले, अगं प्रिये, पलंग इत्यादी सोडून देऊन तू आज जमिनीवर का झोपली आहेस? तू माझ्याशी काही बोलत का नाहीस? त्यामुळे मला फार खेद होत आहे. सर्व अलंकार टाकून देऊन मलिन वस्त्र परिधान करून तू का बरे जमिनीवर पडली आहेस? अशी जी इच्छा असेल ती तू मला सांग, ती मी ती पूर्ण करेन. तुझे अनिष्ट करणारा कोण आहे? तो स्त्री असो वा पुरुष असो, तो माझ्या शिक्षेला पात्र ठरेल. इतकेच नव्हे तर त्याला मृत्यूदंडही देता येईल, यात काहीही संशय नाही. हे देवी, ज्यामुळे तुला आनंद होईल ती गोष्ट तू मला अवश्य सांग. ते कार्य अत्यंत अवघड असले तरीसुद्धा मी ते एका क्षणातच करून टाकेन. ते तू माझे हृदय जाणतेसच. मी तुला अत्यंत प्रिय आहे आणि तुला वश आहे, तरीसुद्धा तू मला खिन्न करीत आहेस. तुझा व्यर्थ खटाटोप आहे. मला सांग, तुला आवडणारी गोष्ट करणाऱ्या कोणत्या दरिद्री माणसाला एका क्षणात मी श्रीमंत करू? किंवा तुला अप्रिय वाटणारी गोष्ट करणाऱ्या कोणत्या श्रीमंत माणसाला मी एका क्षणात निर्धन करू? मला सांग, कोणाला मी ठार मारू अथवा वधाला योग्य असणाऱ्या कोणत्या माणसाला सोडून देऊ? जास्त काय सांगू? हे प्रिये, मी तुझ्यासाठी माझे प्राणसुद्धा देईन. कमलनयन राम मला माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहे. त्याची शपथ घेऊन मी तुला सांगतो, तुला जे आवडते ते तू मला सांग, मी तेच करेन. रामाची शपथ घेऊन महाराज दशरथाने असे सांगितल्यावर कैकेयीने हळूहळू आपले अश्रू पुसले आणि ती राजाने म्हणाली, हे महाराज, जर तुम्ही सत्यप्रतिज्ञा असाल आणि जर तुम्ही शपथसुद्धा घेत आहात, तर मी जी मागणी करीन ती तुम्ही ताबडतोब पूर्ण केली पाहिजे. पूर्वी देव आणि असुर यांच्या युद्धात मी तुमचे सर्व प्रकारे रक्षण केले होते, त्यावेळी तुम्ही संतुष्ट होऊन मला 2 वर दिले होते. हे सुव्रता, त्यावेळी ते 2 वर मी तुमच्याजवळ ठेव म्हणून ठेवले होते. त्यातील 1 वराने तुम्ही त्वरित माझ्या लाडक्या पुत्राला भरताला या जमवलेल्या राज्याभिषेकाच्या साहित्याने युवराजपदावर अभिषेक करा आणि 2 वराने राम ताबडतोब दंड करण्यात जाऊ दे. तेथे राम हा मुनीचा वेश धारण करून जटा आणि वल्कली ही भूषणे बाळगून कंद मुळे फळे भक्षण करीत 14 वर्षे तेथे राहू दे. त्यानंतर तो स्वतः आपल्या इच्छेनुसार अयोध्येला परत येऊ दे अथवा वनातच राहू दे. काही झाले तरी उद्या सकाळी कमलनयन राम हा वनात गेला पाहिजे. जर याबाबतीत थोडा विलंब झाला तर मी तुमच्यासमोरच आपल्या प्राणांचा त्याग करेन. आता तुम्ही आपली प्रतिज्ञा खरी करा. बस, मला आवडणारी हीच गोष्ट आहे. अंगावर शहरा आणणारे हे कैकेयीचे कठोर वचन ऐकल्यावर वज्राचा तडाखा बसलेल्या पर्वताप्रमाणे महाराज दशरथ खाली कोसळले. त्यानंतर हळूहळू डोळे उघडून आणि अतिशय भयाने डोळे पुसून ते मनातल्या मनात विचार करू लागले, हे काय, मी एखादे वाईट स्वप्न पाहिले की माझ्या चित्ताला भ्रम झालाय? त्यानंतर त्यावेळी एखाद्या वाघिणीप्रमाणे आपल्यासमोर बसलेल्या कैकेकडे पाहून दशरथ राजा म्हणू लागले, अगो प्रिये, माझे प्राण हरण करणारे हे वचन तू काय बोलत आहेस? कमलनयन रामाने तुझा असा कोणता अपराध केला आहे? यापूर्वी तू रात्रंदिवस माझ्यासमोर त्याचे उत्तम गुण वर्णन करीत होतीस. पूर्वी तर तू असे म्हणत होतीस की मला व कौशल्येला समान मानून राम माझी सदा सेवा करतो. आता तर तू काहीतरी वेगळेच बोलत आहेस. पुत्रासाठी राज्य घे, पण रामाला मात्र घरातच राहू दे. हे सुंदरी, माझ्यावर अनुग्रह कर, तुला रामापासून कोणतेही भय नाही. असे बोलून रडत रडत महाराज दशरथ कैकेयीच्या पाया पडले. तेव्हा रागाने डोळे लाल करून कैकेयीसुद्धा असे प्रतिवचन बोलली, हे राजेंद्रा, तुमचा बुद्धिभ्रंश झाला आहे का? स्वतः दिलेल्या वचनापासून तुम्ही माघार घेत आहात. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची प्रतिज्ञा मोडाल तर तुम्हाला नरक प्राप्त होईल. मृगचर्म आणि वल्कले धारण करून रामचंद्र जर उद्या सकाळी वनामध्ये गेला नाही तर मी तुमच्या पुढे फास लावून अगर विष खाऊन मरून जाईन. लोकात सर्व सभामध्ये मी सत्य प्रतिज्ञा आहे असे सांगून तुम्ही आत्मस्तुती करीत आलात. आत्ता रामाची शपथ घेऊन तुम्ही आपली प्रतिज्ञासुद्धा खोटी करीत आहात, म्हणून तुम्ही नरकात जाल. आपल्या प्रियेने असे सांगितल्यावर महाराज दशरथ हा व्याकुळ होऊन दुःखरूपी सागरात बुडून गेले आणि एखाद्या मृत प्रेताप्रमाणे ते मूर्छित आणि चेतनाहीन होऊन जमिनीवर पडले. अशा प्रकारे अतिशय दुःखामुळे त्यांची ती रात्र एखाद्या वर्षाप्रमाणे व्यतीत झाली. इकडे अरुणोदयाच्या वेळी गायक आणि बंदीजन स्तुतिगान करू लागले, परंतु त्या सर्वांना थांबून कैकेयी राग धरून बसून राहिली होती. त्यानंतर प्रातःकाळ झाल्यावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ऋषीगण कन्या दिव्यछत्र आणि दिव्य चामर तसेच हत्ती घोडे इत्यादी अभिषेकाला उपयोगी पडणाऱ्या वस्तू मधल्या चौकात जमा झाल्या. त्याप्रमाणेच इतर मुख्य वारांगणा तसेच नगरवासी आणि जनपदवासी लोक हेही तेथे आले. वसिष्ठाने आज्ञा केल्याप्रमाणे अभिषेकाला आवश्यक ते सर्व साहित्य तेथे आणले होते. त्या रात्री स्त्रिया, बालक आणि वृद्ध यापैकी कोणालाही झोप आली नाही. रेशमी पितांबर परिधान केलेल्या भगवान श्रीरामांना आपण केव्हा एकदा पाहू अशा उत्सुकतेने सर्वजण वाट पाहत होते. सर्व अलंकारांनी विभूषित उज्ज्वल किरीट आणि कटक घातलेले कौस्तुभमणी धारण केलेले सावळ्या वर्णाचे शेकडो कामदेवाप्रमाणे सुंदर सर्व शुभलक्षणाने युक्त अशा लक्ष्मणाने ज्यांच्या मस्तकावर श्वेत छत्र झाले आहे अशा हास्ययुक्त मुखाने राज्याभिषेकानंतर हत्तीवर आरूढ होऊन येणाऱ्या रामांना आम्ही केव्हा बरे पाहू, ती मंगल प्रभात केव्हा बरे होईल, अशा प्रकारे सर्व नगरवासी लोकांची मने उत्कंठित झालेली होती. त्यावेळी महाराज अद्याप का बरे उठले नाहीत असा विचार करीत सुमंत दशरथ राजांकडे गेला. तेथे गेल्यावर महाराजांचा विजय असो असे म्हणून त्याने राजाचे अभिनंदन केले आणि मस्तक नमवून राजाला प्रणाम केला. परंतु राजा अतिशय खिन्न आहे हे पाहून त्याने कैकेला प्रश्न केला, कैकेयी राणीसाहेब तुमचा विजय असो. महाराज असे दुःखी काबरे दिसत आहेत. तेव्हा कैकेयीने त्याला सांगितले, आज महाराजांना रात्री अजिबात झोप लागली नाही, रात्रभर रामाचेच चिंतन करीत राम 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 असे ते पुटपुटत राहिले. अशा प्रकारे रात्री संपूर्ण जागरण झाल्यानेच महाराज अस्वस्थ असल्याप्रमाणे दिसत आहे. रामाला इथे पाहण्याची राजांची इच्छा आहे म्हणून तू रामाला त्वरित इकडे घेऊन ये. हे महाराणी, राजांची आज्ञा त्यांच्याकडून ऐकल्याशिवाय मी कसा बरे जाऊ? मंत्राचे ते वाक्य ऐकल्याबरोबर महाराज दशरथ त्याला म्हणाले, सुमंता, सुंदर रामाला भेटण्याची मला इच्छा आहे, त्याला तू लवकरच इकडे घेऊन ये. राजाने असे सांगितल्यावरच सुमंत त्वरित रामाच्या महालाकडे गेला. कुणाचाही अडथळा न येता सुमंत त्वरित प्रभू रामांच्या महालात शिरून म्हणाला, हे कमलनयन रामा, तुमचे कल्याण असो. माझ्याबरोबर तुम्ही चटकन तुमच्या पिताजींच्या महालात करा, तुम्हाला भेटण्याची महाराजांना इच्छा आहे, असे त्याने रामाने सांगितल्यावर चकित होऊन रथावर आरोहण करून राम त्वरित निघाले. सारथी आणि लक्ष्मण यांना बरोबर घेऊन रामाने मध्य कक्षात विराजमान असणाऱ्या वसिष्ठ इत्यादींना पाहून पित्याच्या दर्शनाचे घाई असल्यामुळे नेत्रांनी अभिवादनाचा शिष्टाचार करीत त्वरेने पित्याजवळ जाऊन त्यांनी पित्याच्या ठाई प्रणाम केला. त्यावेळी रामांना आलिंगन देण्यासाठी लगबगीने उठून महाराज दशरथाने आवेगाने आपले हात पसरले, पण मध्येच दुःखाने अरे रामा असे म्हणत ते खाली पडले. तेव्हा हे काय झाले असे म्हणत हाहाकार करीत श्रीरामाने झटपट दशरथांना आलिंगन देऊन त्यांना आपल्याजवळ बसवले. महाराज मूर्छित पडले आहेत हे पाहून राणीवशातील सर्व स्त्रिया रडू लागल्या. तेव्हा हे रुदन कशासाठी चालले आहे असा विचार करीत वसिष्ठसुद्धा तेथे येऊन पोहोचले. भगवान श्रीरामाने कैकेयीला असे विचारले, महाराजांच्या दुःखाचे कारण काय बरे? श्रीरामाने असा प्रश्न केल्यावर कैकेयी त्यांना म्हणाली, अरे रामा, महाराजांचे दुःख दूर करणे तुझ्या हाती आहे. त्यांच्या दुःखाच्या शमनासाठी त्यांना हितकारक होईल असे एखादे कार्य तुला करावयास हवे. तू स्वतः सत्य प्रतिज्ञा आहेस म्हणून दशरथ महाराजांनी सत्यवादी सिद्ध कर. संतुष्ट चित्ताने राजाने मला 2 वर दिले, ते पूर्ण करणे हे तुझ्या स्वाधीन आहे. प्रत्यक्ष तुला सांगण्यास महाराजांना लाज वाटत आहे. सत्याच्या पाशाने बद्ध झालेल्या आपल्या पित्याचे रक्षण तूच करावयास हवे. नरकात पडण्यापासून जो आपल्या पित्याचे रक्षण करतो तोच पुत्र, असाच पुत्र या शब्दाचा अर्थ आहे. कैकेयीने उच्चारलेले हे वचन ऐकून शिवराने विद्ध झालेल्या माणसाप्रमाणे व्यथित होऊन श्रीराम कैकेयीला म्हणाले, मातोश्री, आज तुम्ही मला असे का बोलत आहात? पित्यासाठी मी माझे जीवन देईन, भयंकर विषसुद्धा पिऊन टाकेन, तसेच पत्नी सीता, माता कौसल्या आणि राज्य यांचासुद्धा मी त्याग करेन. पित्याची आज्ञा नसतानासुद्धा जो पुत्र अभीष्ट कार्य करतो तो पुत्र उत्तम होय. पित्याने सांगितल्यावर जो पुत्र कार्य करतो तो पुत्र मध्यम असे म्हटले जाते, आणि पित्याने सांगितल्यावर सुद्धा जो त्याचे कार्य करीत नाही तो पुत्र अधम होय असे म्हटले जाते. म्हणून पित्याची जी आज्ञा असेल ती सर्व मी अवश्य पूर्ण करेन, हे निश्चितपणे खरे आहे. राम कधी दुतोंडी बोलत नाही. श्रीरामांची अशी प्रतिज्ञा ऐकल्यावर कैकेयी असे बोलू लागले, अरे रामा, तुझ्या अभिषेकासाठी जी काही सामग्री एकत्रित केली गेली आहे त्या सामग्रीनेच माझ्या प्रिय भरताचा अभिषेक अवश्य झाला पाहिजे. हा माझा पहिला वर आहे. दुसऱ्या वराने पित्याच्या आज्ञेने तू वल्कल वस्त्र परिधान करून आणि जटा धारण करून आजच त्वरित वनाप्रत जा आणि तेथे मुनिजनांना उचित कंदमुळं फळे असे भोजन करीत 14 वर्षे तेथेच राहा. बस तुझ्या पित्याचे हेच काम आहे, ते तू केले पाहिजेस. परंतु हे रघुनंदना, तुला असे सांगण्यास राजांना लाज वाटत आहे. श्रीराम म्हणाला, मातोश्री, भरतालाच राज्य प्राप्त हो, मी सुद्धा लगेच दंडकारण्यात जाईन. परंतु महाराज मला हे स्वतः का सांगत नाहीत, याचे कारण मात्र मला कळत नाही. रामाचे वचन ऐकल्यावर आणि राम आपल्या समोर बसला आहे हे पाहून दुःखातूर होऊन राजा अतिशय दुःखाने बोला, रामा, स्त्रीने जिंकलेल्या, चित्त गोंधळून गेलेल्या, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या पापी अशा मला बंधनात टाकून हे राज्य तू घे, त्यात तुला कोणतेही पाप लागणार नाही. हे रघुनंदना, असे जर झाले तर असत्य मला मुळीच स्पर्श करणार नाही. हे असे बोलून त्यावेळी राजा दुःखाने तळमळत विलाप करू लागले. हे रामा, हे जगन्नाथा, हे माझ्या प्राणप्रिया, अरे मला सोडून देऊन घोर वनात तू कसा जाऊ शकशील? असे बोलून रामांना दृढ आलिंगन देऊन जोर जोराने ते रडू लागले. तेव्हा हातात पाणी घेऊन रामाने आपल्या पित्याचे डोळे पुसले आणि मग नीती जाणणाऱ्या रामाने सावकाशपणे राजांना धीर दिला. ते म्हणू लागले, महाराज, या बाबतीत दुःख करण्याचे कारण काय? माझा धाकटा भाऊ भरत खुशाल राज्य करो. मी तुमचे प्रतिज्ञा तडीला नेऊन तुमच्याजवळ अयोध्या नगरीला परत येईन. हे राजा, राज्य करण्यापेक्षा कोटीपट अधिक सौख्य वनात राहताना मला होईल. तुमच्या सत्याचे पालन होईल, देवांचे इष्ट कार्य होईल आणि कैकेयी मातेची इच्छा पूर्ण होईल. महाराज, वनवासात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत. आता मी वनात जाऊ इच्छितो, कैकेयी मातेच्या मनातील व्यथा दूर हो आणि माझ्या अभिषेकासाठी एकत्रित केलेली ही सामग्री बाजूला ठेवा. कौसल्य मातेचे सांत्वन करून जानकीची समजूत घालून मी लगेच परत येतो आणि तुमच्या चरणांना वंदन करून मी सुखाने वनात जातो. असे सांगून पित्याला प्रदक्षिणा करून श्रीराम मातेला भेटण्यास गेले. त्यावेळी कौसल्यासुद्धा श्रीरामाचे कल्याण होण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करीत होती. तिने होम करवून घेतला होता, ब्राह्मणांना पुष्कळसे धनदान दिले होते आणि त्यावेळी ती मौन धारण करून एकाग्र मनाने भगवान श्री विष्णूंचे ध्यान करीत होती. अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या अद्वितीय चितघन स्वरूप आपल्या तेजाने सर्वांच्यावर मात करणाऱ्या सदानंदमय असे देव विष्णू त्यांचे आपल्या हृदय कमळात ध्यान करीत असल्यामुळे तिथे श्रीरामचंद्राकडे लक्ष गेले नाही. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे तृतीय सर्ग समाप्त.